श्रीमंत कसे व्हाल, भाग 28। श्रीमंत होण्याचे काही अनोखे मार्ग। पैसे कमावण्याचे किंवा श्रीमंत होण्याचे अनेक मार्ग असतील। यामध्ये काही मार्ग पारंपरिक तर काही आधुनिक असतील। मात्र काही मार्ग असे आहेत की ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। चला तर मग असे कोणते मार्ग आहेत हे जाणून घेऊयात। एक, मित्र बनवा, पैसे कमवा। हा पैसे कमवण्याचा एक
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।